चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी देशाच्या अर्थव्यवस्थेला साखर उद्योगाचा आधार। फिजी शुगर कॉर्पोरेशन यांनी सांगितलं की यंदाच्या हंगामात साखरेच्या निर्यातीत $150 मिलियन महसुलाचा अंदाज आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क यांनी सांगितलं की फिजियन पर्यटन उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे साखर उद्योग अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी पावलं टाकत आहे। फिजी शुगर कॉर्पोरेशनचं या हंगामात 2,00,000 टन साखर उत्पादनाचं लक्ष्य आहे। क्लार्क यांच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला युरोप आणि UK निर्यात बाजार मिळवला होता। फिजी शुगर कॉर्पोरेशन जुन्या किमतीवर 60% फिजी साखर विकेल आणि विशेष बाब ही की दरामध्ये घट झाल्यानं यापूर्वी हा सौदा झाला होता, त्यामुळे उत्पन्न चांगलं मिळेल। युरोप आणि UK बाजारामध्ये 100 आणि 70 टन बॉक्स शुगर निर्यात करण्याची योजना बनवली आहे। आमच्याजवळ निर्यातीसाठी 80,000 टन मोलासिस उपलब्ध आहे आणि स्थानिक बाजार आणि प्रशांत द्वीपवर पुरवठ्यासाठी पुरेशी साखर आहे।